या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.
श्रोतेहो नमस्कार. कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या मालिकेत मी शिवराज सणस आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आयुर्वेद म्हणजे आपल्या भारतवर्षानं जगाला दिलेला वैद्यकशास्त्रातील अनमोल ठेवा. सर्वसामान्य व्याधींपासून ते असाध्य समजल्या गेलेल्या कित्येक विकारांवरती रामबाण उपाय म्हणून आयुर्वेद उपचार शेकडो वर्षापासून मान्यता प्राप्त आहेत. अशा या महान आयुर्वेदानं सांगितलेल्या शास्त्रोक्त चिकित्सांची सांगड आधुनिक वैद्यकशास्त्र आणि संशोधन प्रमाणांशी घालून आयुर्वेदाचं महत्त्व जगाला उलगडून दाखवणारे आजच्या पिढीचे नामवंत वैद्य म्हणून डॉक्टर योगेश बेंडाळे ओळखले जातात. आशिया खंडच नव्हे तर अमेरिका, जर्मनी, नेदरलँड्स, फ्रान्स, संयुक्त अरब अमिरात अशा जगभरातल्या विविध प्रांतांमध्ये आयुर्वेदाला आधुनिक वैद्यकशास्त्राशी जोड देऊन निष्णात वैद्य आणि संशोधक योगेश बेंडाळे यांनी महत्त्वपूर्ण काम केलं आहे. त्यांनी संशोधित केलेल्या 50 अधिक औषधांना आंतरराष्ट्रीय पेटंट्स मिळालेले आहेत. आम्ही विचारत असलेले अनेक प्रश्न तसंच शंका आमच्या श्रोत्यांकडून विविध माध्यमातून प्राप्त झालेल्या आहेत हे इथं आवर्जून सांगावंसं वाटतं. अशा सर्व शंका आणि प्रश्नांची उत्तरं आपण डॉक्टर योगेश बेंडाळे यांच्याकडून घेऊयात. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
नमस्कार.
मेंदूचा कर्करोगच नाही तर मेंदूचा कोणताही विकार होऊ नये असं प्रत्येकाला वाटत असतं, पण तरी सुद्धा या कर्करोगाचे काही रुग्ण आपल्याला आढळतात. डॉक्टर, मेंदूच्या कर्करोगाची व्याप्ती काय आहे आणि त्याची काय कारणं सांगता येतील?
कर्करोगाच्या विविध प्रकारांपैकी मेंदूचा कर्करोग हा स्वभावतःच भयानक समजला जातो. मेंदूविषयी अजूनही मानवाला खूप कमी माहिती उपलब्ध आहे असं सर्वच शास्त्र सांगतात. आणि त्याचे आजार का होतात, कसे होतात आणि त्याचं निराकरण कसं करायचं याविषयी जगभरात खूप मोठ्या प्रमाणावरचं संशोधन आजही चालू आहे. मेंदूच्या कर्करोगाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सुमारे 1.5 लाख रुग्ण दरवर्षी या आजाराने ग्रस्त असतात. साधारणतः बोलायचं झालं तर 16 रुग्ण दर तासाला या आजाराने पीडित होतात, तर दर तासाला 12 रुग्ण या आजारामुळे मृत्यूमुखी पडताना दिसतात. मेंदूच्या कर्करोगांच्या कारणांबद्दल बोलायचं झालं तर आयुर्वेदाच्या बाबतीमध्ये आहार हे एक प्रधान कारण अनेक विकारांचं सांगितलेलं आहे. किंबहुना अन्नमय अयम पुरुष, हा पुरुष हा अन्नानेच बनलेला आहे, त्यामुळे अन्नामध्ये जर काही बिघाड झाला तर स्वाभाविकच कोणताही आजार निर्माण होऊ शकतो. आहार विहार अशी अनेक कारणं मेंदूच्याही आजारांकरता सापडताना दिसतात. आधुनिक कारणांचा विचार करता एक महत्त्वाचं कारण सापडतं, ते म्हणजे आयोनायझिंग रेडिएशन, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्यांची रेडिएशन्स असतात किंवा एक्सरेज असतात, या तऱ्हेची रेडिएशन सापडतात. तर सध्या मोठ्या प्रमाणावरती आढळणारं मोबाईलचं रेडिएशन, इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर यांनी या स्वरूपाच्या रेडिएशनला कर्करोगाचे कारण असण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे या तऱ्हेची कारणं ही मेंदूचा कर्करोग होण्यास कारणीभूत ठरताना दिसतात.
डॉक्टर, मेंदूच्या कर्करोगावरती उपचार करत असताना कोणती आव्हानं समोर असतात याबद्दल आपण काय सांगाल?
सगळ्यात मोठं आव्हान मेंदूच्या कर्करोगाबद्दल सांगायचं झालं तर बऱ्याचदा हा आजार उशिरा डायग्नोस होतो. तसंच याच्यामधल्या चिकित्सा करतानाची एक गुंतागुंत असते. कित्येकदा सहज शस्त्रकर्मसाध्य असणारे ट्युमर्स असतात जे संख्येने खरं तर खूप कमी वेळा सापडतात, कारण याचं जसं आत्ता सांगितलं याचं निदानच उशिरा होतं, त्यामुळं प्रत्येक वेळेला शस्त्रकर्म करून हा ट्युमर 100% काढला जातो अशी परिस्थिती नसते. तरी देखील शस्त्रकर्म करून त्या ट्युमरचं बर्डन जे आहे ते कमी करावं लागतं आणि ज्याला आपण पार्शल रिमूव्हल ऑफ द ट्युमर म्हणूया तसं काही प्रमाणात तो ट्युमर काढला जातो. काही प्रमाणात ट्युमर काढला गेल्यानंतर मात्र उरलेला ट्युमर घालवण्याकरता रेडिएशन दिलं जातं आणि अशा तऱ्हेने या रुग्णांची चिकित्सा सामान्यतः केली जाते. कित्येकदा असं दिसतं की याच्या पश्चात किंवा याच्या बरोबर केमोथेरपीसुद्धा दिली जाते. मेंदूच्या कुठलाही आजार, नुसता कर्करोगच नव्हे, कुठल्याही आजारातली एक महत्त्वाचं आव्हान म्हणजे सर्वसाधारण आजारांकरता जी चिकित्सा दिली जाते किंवा जी औषधं दिली जातात ती औषधं मेंदूच्या रुग्णांना दिली जात नाहीत. किंबहुना मेंदूच्या आजाराकरता वेगळ्या प्रकारचा क्लास द्यावा लागतो. जी औषधं मेंदूमध्ये पोहोचतात तो एक वेगळा गट आहे आणि तीच औषधं त्याच पद्धतीच्या तत्वाने निगडीत असणारी औषधंच मेंदूच्या आजारांना दिली जातात किंवा त्या पद्धतीनेच ती तयार करावी लागतात. तर यातील महत्त्वाचं आव्हान म्हणजे शस्त्रकर्म होऊ शकतं का, रेडिएशन व्यवस्थित होऊ शकतं का, रुग्णाची आयुष्याची प्रत सुधारू शकते का? आणि दुर्दैवाने या आजारामध्ये रुग्णाचं आयुष्यही खूप मर्यादित असतं, त्यामुळं हे मर्यादित आयुष्य जास्तीत जास्त कसं ठेवता येईल आणि अधिकाधिक रुग्णाचं चलनवलन व्यवस्थित कसं राहता येईल आणि रुग्णाचं आयुष्य जास्तीत जास्त आणि चांगल्या पद्धतीचं ते कसं ठेवता येईल, हे एक महत्वाचं आव्हान या आजाराच्या बाबतीत असतं.
श्रोते हो, आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपले काही प्रश्न असतील, आपल्या काही शंका असतील तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा ईमेल आय डी आहे care@rasayucancerclinic.com. मेल आय डी पुन्हा एकदा care@rasayucancerclinic.com. आयुर्वेदाची शरीरक्रियेच्या दृष्टीनं स्वतःची अशी सैद्धांतिक बैठक आहे. या पार्श्वभूमीवर मेंदूचे आजार सध्या आपण फक्त कर्करोगाचाच विचार करतोय, याकडं आयुर्वेदीय चिकित्सा पद्धती म्हणून आपण कशा पद्धतीनं बघतो याबद्दल आपण काय सांगाल?
खूप चांगला प्रश्न आहे हा. आयुर्वेदाने ज्याला आधुनिक शास्त्र ब्रेन म्हणतं असा स्वतंत्र अवयव असा मानलेला नाही, परंतु आयुर्वेदाची स्वतःची जी शारीरिक क्रिया आहे किंवा शारीर रचना आहे ह्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर आयुर्वेद हा त्रिदोष सिद्धांत मांडणारं शास्त्र आहे. सात धातू आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत, ओजाची संकल्पना आयुर्वेदामध्ये आहे. या सगळ्यांचा एकत्रित विचार हा प्रत्येक वेळेला मेंदूच्या आजाराच्या बाबतीत केला जातो आणि प्राधान्याने वातदोष हा याच्या मुळाशी असतो, कारण त्रिदोषांमध्ये सर्वशक्तिमान वात समजला गेला आहे. आणि म्हणून या आजाराच्या बाबतीमध्ये अशा चिकित्सेचा अवलंब केला जातो की ज्या स्थानिक सुद्धा काम करतील. मग कित्येक वेळेला विविध प्रकारची घृत आहेत, विविध प्रकारची तेलं आहेत, त्यांना नस्य करून आम्ही त्या ठिकाणी औषधं पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. कित्येक औषधं अशी आहेत की जी तोंडावाटे दिली जातात आणि नंतर ती मेंदूपर्यंत पोहोचतात, अशी विशिष्ट औषधंही आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत. संपूर्ण शरीरातलं जे वातावरण आहे जे ह्या आजार होण्याला आणि हा आजार वाढण्याला कारणीभूत असतं ते वातावरण बदलतं. मग ते वातावरण बदलणं ज्याला आपण सेल्समधलं एन्व्हायरमेंट असं आधुनिक शास्त्राच्या मते संबोधलं जातं, तर ते एन्व्हायरमेंट बदलणे हे सार्वदेहिक चिकित्सेचं एक महत्त्वाचं सूत्र असतं. त्याच्यामुळे स्थानिक चिकित्सेमध्ये या तऱ्हेची औषधं दिली जातात, सार्वदेहिक चिकित्सेमध्ये एन्व्हायरमेंट बदलाची चिकित्सा केली जाते आणि मूळ आजाराशी लढण्याकरता रसायन चिकित्सा दिली जाते. या अशा सर्वांगीण विचारांनी ब्रेन ट्युमर्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मेंदूचे कॅन्सर्स यांची चिकित्सा आयुर्वेदीय दृष्टीने केली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचा विचार याच्या मुळाशी असतो तो म्हणजे बहुतांशी प्रकारचे जे ब्रेन कॅन्सर्स आहेत त्यांचं मेडियल सर्व्हायवल खूप मर्यादित आहे. तर एखाद्या रुग्णाच्या अवस्थेनुसार त्याचं मेडियल सर्व्हायवल किती आहे आणि ते जास्तीत जास्त आपल्याला कसं वाढवता येईल हा मूळ चिकित्सेचा गाभा राहतो.
डॉक्टर, आजच्या भागामध्ये आपण मेंदूच्या कर्करोगाबद्दल जी महत्त्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.